வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. மகச்ச வேப்பசுன் அப்பன் தியானாச்ச சம்பந்தி தியான யோகாச்சா சம்பந்தி ஐக்கையலா சுருவாத் கேலி. தெச்சமதே தியானாச்சா கிவா யோகாச்சா ஜோ அப்பியாச ஹே தோ எக்குன் ஜிவன் அனந்தமை பனவுணே சாட்டி யா அப்பியாசாச்ச பிராப்தவிய முக்கியதா பிரம்மாத்மைக்ய பாவனா जी केवळ तत्वज्ञानात सांगितलेली असते तसंच कर्म करत असताना जी सोडू नये असं सांगितलेलं आहे त्याची साक्षात प्रचिती यावी असं या अभ्यासाचं मुख्य प्राप्तव्य आहे. या अभ्यासाने शास्त्रांनी सांगितलेलं गुरूंनी सांगितलेलं तेच आत्मप्रचितीचं व्हावं असा उद्देश आहे. हा जो योग आहे हा योग अष्टांग साधनांनी सिद्ध होतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशा याच्या एकूण 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. मात्र या अष्टांग योगाच्या अभ्यासाकरता सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. केवळ ग्रंथ वाचून ध्यानाचा अभ्यास शक्य नाही. सद्गुरूच सांगतात की ध्यान योगाची पूर्व प्राथमिकता कर्मयोगामध्ये आहे. ज्ञान बुद्धी ठसवणं आणि कर्मयोग ही ध्यान योगाची पूर्व प्राथमिकता आहे. कर्माला बाजूला सारून केवळ ध्यान हे मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट नाही. आणि मागच्या वेळेला आपण इथपर्यंत आलेलो होतो. अर्थातच ध्यान योगाची पूर्व प्राथमिकता आत्मविचारपूर्वक नियत कर्म करणं ही जर असेल तर आत्मविचार काय आहे, आत्मविषयक ज्ञान काय आहे याची माहिती ध्यान योग्याला असणं आवश्यक आहे. भगवद्गीता त्याला सांख्य बुद्धी असं म्हणते. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मविषयक तत्वज्ञानाची ओळख भगवंतांनी अर्जुनाला सर्व भगवद्गीता सांगताना प्रथम करून दिली. या आत्मविषयक तत्वज्ञानाची ओळख करून घेऊन मग त्या पायावर कर्मयोगाचं जीवन जगावं अशी भगवंतांची इच्छा आहे. म्हणजेच योग बुद्धीचं जीवन हे आत्मज्ञानाच्या पायावर उभं हवं असा भगवंतांचा एकूण अभिप्राय आहे. योग बुद्धीचं जीवन आणि सांख्य बुद्धीचं जीवन याचा विचार करताना भगवंतांनी प्रथम या जगतामध्ये नाशिवंत आणि अविनाशी अशी दोन्ही तत्व विद्यमान आहेत असं सांगितलं. आणि भगवंत असं म्हणाले की जे अविनाशी तत्व आहे त्याचा कदापि विनाश होत नाही आणि जे नाशिवंत आहे त्याला कदापि कायमचं अस्तित्व नाही. नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतहा, असं भगवंत म्हणाले. या विश्वामध्ये सत म्हणजे नाहीस न होणार आणि असत म्हणजे नाहीस होणार, असं दुहेरी दर्शन घडतं. त्यातलं नेमकं जे असत आहे, नाहीस होणार आहे, ते इंद्रिय गम्य आहे, इंद्रियांना समजतं. जे नाहीस होणार आहे ते डोळ्याला दिसतं, कानाला ऐकू येतं, त्याला स्पर्श करता येतो. त्याच्याबद्दल यदृष्टम तन नष्टम, जे जे दिसतं दृश्यमान आहे ते नाहीस होणार आहे, नाश पावणार आहे, अशी श्रुतीच आहे. अजून एक सत दर्शन आहे, पण ते इंद्रियांचा विषय नाही, ते इंद्रियांना समजत नाही, त्याच्याबद्दल डोळे अगदीच काही करू शकत नाहीत. कान, त्वचा आदी सर्व इंद्रिय त्याच्यापासून दूरच राहतात. श्रुती त्याच्याबद्दल यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह असं म्हणते. ज्या तत्वापासून वाणी परत फिरते, वाणी ज्याचं वर्णन करू शकत नाही, आणि मनाला देखील ते अप्राप्त आहे असं श्रुती सांगते. हे जे सत तत्व किंवा अविनाशी तत्व, हे अविनाशी तत्व नाशिवंत अशा जड दृश्य जगताचं अधिष्ठान म्हणून आहे. त्याचं वर्णन जे अधिष्ठान आहे त्याचं वर्णन ते अणुहून देखील सूक्ष्म आहे असं शास्त्र करतं. विज्ञानाच्या दृष्टीने अणु हा सर्वात सूक्ष्म पदार्थ. पदार्थ विज्ञानाला अणुच्या पेक्षा अनेक सूक्ष्म फारसं सापडलेलं नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे अणु जो आहे तो 1.0 मिलियन मिलीमीटर एवढा अणु आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात. 1.0 मिलियन मिलीमीटर एवढा अणु असावा, एवढा त्याचा आकार आहे असं म्हणतात. की हा जो अणु आहे तो अणु एखाद्या लिंबा एवढा मोठा केला. अणु मोठा करणं म्हणजे अणुची भ्रमण कक्षा आहे ती फक्त वाढवणं, अणु मोठा करणं याचा अर्थ. पण तो एखाद्या लिंबा एवढा मोठा केला, म्हणजे जे इलेक्ट्रॉन फिरतात त्याची भ्रमण कक्षा जर लिंबा एवढी मोठी केली तरी देखील त्याच्या पोटात असणारा जो तटस्थ न्यूट्रॉन कण आहे तो दिसू शकत नाही. शास्त्रज्ञ असं म्हणतात तो जर संत्र्या एवढा मोठा केला तरीही अशक्य आहे. तो फुटबॉल एवढा मोठा केला तरी देखील त्याच्या आतला तो कण दिसणं शक्य नाही. या गणिताप्रमाणे शास्त्रज्ञ असं म्हणतात की एक अणु म्हणजे इलेक्ट्रॉनची भ्रमण कक्षा जर पृथ्वी एवढी मोठी केली तर त्याच्या आत असणारा मूळ कण जो आहे न्यूट्रॉन तर तो लिंबा एवढा दिसेल. तसंच भारताच्या संसद भवना एवढा जर त्या अणुची भ्रमण कक्षा केली, परिघ केला, तर त्याच्या आत असणारा न्यूट्रॉन आहे तर तो मोहरी एवढा असेल, एवढी मोठी स्पेस त्याच्यामध्ये आहे. या अणुच्या पृष्ठभागावर म्हणजे परिघावर जे इलेक्ट्रॉन कण आहेत ते 600 मैल प्रति सेकंद या वेगाने फिरतात. तर आत असणारे जे प्रोटॉन कण आहेत ते 40,000 मैल प्रति सेकंद या वेगाने आत सतत फिरत असतात. हे जे भ्रमण इलेक्ट्रॉनचं आहे ते लंब वर्तुळाकार अशा पद्धतीचं चालतं आणि तो लंब वर्तुळाकार देखील बदलणारा असा सतत राहतो. अणूच्या मध्ये समाविष्ट असलेले हे जे तीन मुख्य कण समजले जातात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, याच्याप्रमाणेच पण यांच्या व्यतिरिक्त साधारणपणे 200 मूलभूत कण शास्त्रज्ञांना सापडलेले आहेत. हे कण कण तरंग कण अशा प्रकारे सतत एकमेकांमध्ये परावर्तित होत असतात. अणू हे देखील या विश्वाच्या बुडाशी असणारं अंतिम तत्व आहे असं वैज्ञानिकांनाही वाटत नाही. तर त्या अणूच्याही बुडाशी त्याच्या वस्तुमानाच्याही अतीत असं अजून एक चैतन्य तत्व आहे याच्यावर शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. याचं कारण त्या अणूचं जे वर्तन आहे ते कुठल्याही फिजिक्सच्या नियमामध्ये आतापर्यंत तरी त्या चौकटीत बसवता आलेलं नाही. कधी कधी हा अणू नियमाबाहेर वर्तन करताना दिसतो. त्यामुळे असं समजलं गेलेलं आहे की त्या अणूलाही चैतन्यानी प्रेरित किंवा अधिष्ठित अशी अजून एक शक्ती आहे ज्याला अणूचं मन म्हणता येईल किंवा त्याचं चैतन्य म्हणता येऊ शकेल. या अणूतील मूलभूत कणांना नियमित वर्तन नसल्यामुळे तसं म्हणावं लागतं. अर्थात हे सगळं वैज्ञानिक भौतिक पातळीवर जगताच्या बुडाशी एक अत्यंत सूक्ष्म अविनाशी आणि चैतन्य तत्व आहे या निष्कर्षापर्यंत निश्चितपणे आलेले आहेत. तत्वज्ञ संत अगदी पूर्वीपासून ऋषी मुनींच्या उपनिषद काळापासून या देह उपाधीच्या आत गुप्तत्वानी वास करणारं चैतन्य आहे आणि त्या चैतन्याचा अनुभव घेणारे असे आहेत. मात्र ही गोष्ट त्यांच्याबाबत केवळ बौद्धिक पातळीवर नाही वैज्ञानिकांसारखी, तो त्यांचा अनुभवाचा किंवा प्रतीतीचा विषय आहे आणि ती वैयक्तिक प्रचिती आहे. आपली प्रचिती दुसऱ्याला द्यायला ते असमर्थ आहेत. ती ज्याची त्यांनी घ्यायची असते आणि वैज्ञानिकांना जे बौद्धिक पातळीवर समजतं तर त्याची प्रचिती द्यायला ते असमर्थ आहेत किंवा स्वतः प्रचिती घ्यायला ते असमर्थ आहेत. तत्वज्ञ संतांनी या प्रचितीचा स्वीकार केला. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं ज्ञानोबांनी ओवी लिहिलेली आहे. भगवंत असं म्हणतात की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टांतः तु अनयः तत्वदर्शिभिः. तत्वदर्शी ज्ञानी त्यांनी जे ज्याचा भाव आहे त्याचा कधीही विनाश होत नाही हे पाहिलेलं आहे आणि आपल्या आत पाहिलेलं आहे. पुढे भगवंत असं म्हणतात की अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. हे जे सर्व विश्व आहे ते विश्व त्याच्या बुडाशी एक अविनाशी तत्व आहे आणि त्याचा कधीही अव्यय आणि अविनाशी अशा तत्वाचा विनाश होत नाही असं ज्ञानी पुरुषांनी ओळखलेलं आहे असं भगवंत म्हणतात. या प्रतीत होणाऱ्या चैतन्याला, आपल्या अंतर्यामी प्रतीत होणाऱ्या चैतन्याला अविनाशी ब्रह्म असं म्हणण्याचा प्रघात आहे. उपनिषद काळापासून किंवा वेद काळापासून या तत्वाला ब्रह्म असं म्हणण्याचा प्रघात आहे. या अविनाशी ब्रह्मानी विनाशी दिसणारं जे जगत आहे ते जगत व्यापून घेतलेलं आहे, त्याच्या आत बाहेर ते तत्व भरून राहिलेलं आहे. या अविनाशी आणि अव्यय ब्रह्माचा मात्र काही केल्या नाश नाही. अविनाशी ब्रह्मालाच परमात्मा अशी एक संज्ञा आहे आणि त्यालाच नाशिवंत देहाच्या अंतर्गत विद्यमान असणारा आत्मा असं म्हणतात. भगवंतांनी जो आत्मबुद्धीचा उपदेश केला, आत्मज्ञानाचा उपदेश केला, ते श्लोक अतिशय भारदार आहेत. भगवंत असं म्हणतात की न जायते इंद्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. हे आत्मतत्व कधीही जन्माला आलं किंवा मृत पावलं असं होत नाही. त्याच्याबाबत ते पूर्वी होत, आत्ता आहे अथवा पुढे असेल अशा प्रकारची भाषा बोलता येत नाही. ते जन्मरहित आहे, ते नित्य आहे, ते शाश्वत आहे आणि ते अतिशय पुराण म्हणजे अनादि असं आहे. मुख्य जी वर्णनं केलेली आहेत हे सगळेच श्लोक जरी महत्वाचे असले तरी एक दोन तीन श्लोक जरी पाहिले तरी आत्मतत्वाविषयी भगवंत काय म्हणतात हे आपल्या लक्षात येतं. प्रथम ते असं सांगतात की तो जन्मरहित आहे, न जायते, तसंच तो मृत्यूरहित आहे, म्रियते वा कदाचित, तो देहरहित आहे म्हणून तो जन्मरहित आहे आणि मृत्यूरहित आहे. देहरहित आहे म्हणजे तो स्थळ विरहित आहे, तो स्थलातीत आहे. देह आला की काही स्थळ आलं, पण देहरहित असल्यामुळं तो स्थलातीत समजला जातो, देहाच्या अंतर्गत असणारा पण स्थळाच्या पलीकडचा. तसंच नायम भूत्वा भविता वा न भूयः, तो पूर्वी होऊन गेलेला आत्ता आहे अथवा पुढे असेल असं त्याच्याबद्दल सांगितलं जात नाही. काळाचे जे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असे विभाग पडतात ते त्याच्याबाबत संभवनीय नाहीत. तो कालातीत आहे, तसं तो स्थलातीत असल्यामुळं सहजच कालातीत आहे, कारण स्थळामुळेच कालगणना सुरू होते. स्थळ निर्माण झालं की जन्म झाला आणि स्थळाचा नाश झाला की मृत्यू झाला. मग तो देह असो किंवा एखादी वास्तू असो, पण स्थळाबरोबरच काळ सुरू होतो. तो स्थळातीत आहे, तसंच तो कालातीत देखील आहे. तो अज, नित्य, शाश्वत आणि हा पुराण म्हणजे अनादि असा आहे. याचा कधीही आरंभ झाला नाही, हा नेहमी सदानकदा होताच आहेच आणि असणारच असा आहे. भगवंत अजून एका श्लोकामध्ये वर्णन करताना म्हणतात की अच्छेद्योयम अदायोयम अविकारियोयम उच्यते नित्य सर्वगत स्थाणुः अचलोयम सनातनः. हा शस्त्रानी तुटत नाही, कारण जो देह रहित आहे तो शस्त्रांनी तुटेल कसा? त्याला भाजता अथवा चटका देता येत नाही. तसंच त्याच्या ठिकाणी विकार निर्माण होत नाहीत. देह इंद्रियांच्या ठिकाणी जसे विकार निर्माण होतात तसे त्याच्या ठिकाणी विकार निर्माण होत नाहीत. हा नेहमीच विकारांच्या बाहेर असतो. तो नित्य आहे, सर्वगत आहे, स्थाणुहू म्हणजे स्थिर आहे, अचलहा अयम सनातनहा, तो मुळीच हालचाल करत नाही, तो अत्यंत स्थिर आहे आणि चिरंतन आहे, सनातन आहे. म्हणजे सर्वगत म्हणजे सर्वत्र भरलेला, तो नाही अशी जागा नाही. तो सूक्ष्मत्वानी सर्वत्र भरूनच राहिलेला आहे, तो सर्वत्र भरलेला आहे आणि स्थिर आहे. तो एकदेशी नाही, एकगत नाही आणि सर्वत्र भरलेला आहे असं असल्यामुळं तो सहज स्वाभाविकच दिशा आणि काळ यांच्या पलीकडचा आहे. तो दिक्कालातीत आहे. अशा प्रकारे दिक्कालातीत चिरंतन सर्वगत असल्यामुळं दिशांच्या पलीकडचा आणि स्थलातीत असल्यामुळं सहजच कालातीत, त्यामुळे तो दिक आणि काल यांच्या अतीत असा आहे. जो देही किंवा आत्मा, ज्ञानेश्वर महाराज त्याच्याविषयी असं म्हणतात की हा अनादि नित्य सिद्धू, हा अनादि आहे आणि नेहमीच हा सिद्ध असणारा आहे. याला कधी सिद्ध करावा लागत नाही. हा सिद्धच आहे, साधक फक्त त्याचा अनुभव घेतो. जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा साधकाला तो सिद्ध असलेला समजतो इतकंच. पण साधक एखादा पाक जसा करावा तसा तो पाक करून तयार केला जातो असा नाही. साधकाच्या साधनेनी तो सिद्ध असलेलाच प्रतीतीला येतो. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू, उपाधिरहित आणि अत्यंत विशुद्ध स्वरूपाचा असा, किंवा अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, हा नित्य आहे, अचळ आहे, शाश्वत आहे, सर्वत्र सदोदितू परिपूर्णू हा. हा गुणत्रय रहितू, तिन्ही गुणांच्या पेक्षा हा पलीकडे आहे, गुणांमध्ये सापडणारा हा नाही. गुणांमध्ये देह सापडतो, आत्मा नाही. अनादि अविकृतू व्यक्तीसी अतीतू सर्वरूप, व्यक्तीच्या अतीत असणारा म्हणजे तुम्ही जर मला पाहिलं तर फार फार तर तुम्ही माझं रूप रंग इत्यादी पाहू शकता, त्याच्या आत मला पाहण्याची सोय नाही, मलाही तुम्हाला पाहण्याची सोय नाही. हा व्यक्ततेच्या नेहमीच पलीकडे आहे आणि सर्व रूप त्यांनीच घेतलेली आहेत, त्याच्यामुळेच सर्व रूप नटलेली आहेत. ज्ञानेश्वरीत एक फार सुंदर ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांचं वर्णन करताना लिहिली, सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे. बोलिले श्री कृष्णे, सर्व रूपांच्या योगानी जो रूपवान आहे असा, एकाच रूपात बद्ध नाही आणि आत्मा ज्यांनी जाणला तोही असा सर्व रूपांनी संपन्न होतो, असा आत्मज्ञानाचा महिमा सांगितल्यानंतर या आत्मदर्शनाकडे प्रवृत्ती व्हावी अशी भगवंतांची स्वाभाविक इच्छा. त्या इच्छेपोटी भगवंत पुढे असं म्हणतात की आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, आश्चर्यवत वदति तथैव जान्यः, आश्चर्यवत चैन मन्य शृणोति, श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित. कोणी अशा प्रकारचा हा आत्मा अथवा परमात्मा अथवा ब्रह्म जाणतो तेव्हा ते जाणणं देखील आश्चर्यासारखं असतं. याचं कारण जाणण्यासाठी आपल्याकडे साधनच नाही. आपल्याकडे जी साधन आहेत ती जगताला जाणण्यासाठी आहेत, आत्म्याला जाणण्यासाठी आपल्याकडे काहीच नाहीये. आपल्याकडे जी इंद्रिय आहेत ती जगताला जाणण्यासाठी आहेत, आपल्याकडे जे मन आहे ते देखील जगतासंबंधी विचार करण्यासाठी आहे, आपल्याकडे जी बुद्धी आहे ती देखील तर्क लढवण्यासाठी जगतामध्ये वावरण्यासाठी आहे. आत्म्याला जाणण्यासाठी कोणतं साधन नसताना जो कोणी आत्मा पाहतो ते आश्चर्यच म्हणायला पाहिजे असं भगवंत म्हणतात. देहात असताना देहाचा पडदा दूर सारून आत्मसाक्षात्कार करून घेणं हे आश्चर्यासारखं आहे. हे अद्भुत प्राय किंवा दुर्मिळ असं म्हणावं लागतं. अक्षरशः लक्षावधीत कोणीतरी एखादा ते पाहतो. आत्मतत्व पाहणं म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप होणं. डोळ्याचा तो विषय नाही, त्याच्याशी एकरूपता मात्र संभवते. भगवंत असं म्हणतात की जसा पाहणारा आश्चर्यवत तसा त्याच्या संबंधी बोलणारा देखील आश्चर्यवत. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जे झालं तर ते वाणीमध्ये आणता येत नाही, कारण वाणी परत देहातूनच निर्माण होते. जो देहातीत किंवा इंद्रियातीत असा अनुभव आहे तो देहातून सांगणं, देहातून व्यक्त करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आत्मसाक्षात्कारानंतर वाणी खुंटते, मौन होते. आत्मरूप सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज मौन गा तुझे राशी नाव. मौन हेच तुमच्या राशीला पूजलेलं तुमचं नाव आहे. आता स्तोत्री के बांधो हाव असं म्हणतात. पण अशी खुंटणारी वाणी सांभाळून आत्मानुभवाच्या अवस्थेमध्ये आत्म्याचं वर्णन करू शकणं हे दुसरं आश्चर्य आहे असं भगवंत म्हणतात. कोणीतरी त्याचं वर्णन करणारा भेटतोच. दुसऱ्याकरता कृपावत्सल होऊन स्वामीजींसारखे बोलणारे भेटणं हे आश्चर्यच आहे. आश्चर्यवत वदती तथैव जान्यः, आश्चर्यवत चैन मन्य शृणोती. आणि असं कोणी आत्मवर्णन करणारा साक्षात्कारी भेटला तरी देखील त्या आत्मसाक्षात्काराविषयी आत्म्याविषयी गोडी वाटणारा मत्सर रहित श्रद्धावान श्रोता मिळणं हे देखील आश्चर्यच आहे. एवढं सांगून भगवंत असं म्हणतात की श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित. असं सगळं पाहणारा सांगणारा आणि श्रद्धेने ऐकणारा भेटला तरी देखील आम्ही जाणलं असं सांगणारा जवळपास कोणी नसतोच. याचं कारण श्रोत्यांमध्ये देखील केलेल्या श्रवणाबरोबर चित्तातले खळमळ झाडून किंवा झडून जाऊन साक्षात्काराचा ठसा ज्यांच्या चित्तात उमटतो असे फार विरळ, फार कमी. त्यामुळं असा कोणीतरी असणं हेही एक आश्चर्यच आहे, ज्यांनी जाणलं असा, ऐकून देखील जाणलं असाही आश्चर्यासारखंच म्हणायला पाहिजे. तसंच आत्मा जाणला असं आत्म्याबद्दल म्हणता येत नाही, तो अनुभवता येतो. त्याही अर्थाने तो जाणला जाऊ शकतो, पण जाणला असं सांगता येत नाही. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कास तर्की असा कोण आहे असं समर्थ म्हणतात. असं असल्यामुळे देखील या एकूणच आत्मदर्शनाची ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी जाणला तो मी जाणलं असं म्हणत नाही, असं असल्यामुळे हेही एक आश्चर्यच म्हणायला पाहिजे असं भगवंत म्हणतात. आत्म्याचं दर्शन, वर्णन, श्रवण आणि आत्म्याचं अर्थावबोधन या चारही वस्तू दुर्मिळच आहेत. आत्मज्ञानाचा महिमा सांगितल्यानंतर आत्मज्ञानाकडे प्रवृत्ती व्हावी म्हणून हे वाक्य आहे. अशा प्रकारे आत्मज्ञानाकडे, ज्या आत्मज्ञानाकडे प्रवृत्ती व्हायची किंवा व्हावी याकरता आत्म्याचं वर्णन सांख्य बुद्धी म्हणून सांगितलं. हे वर्णन केवळ वाचून किंवा त्याचं केवळ चिंतन करून किंवा त्याच्या संबंधी केवळ ऐकून पुरेसं होत नाही, त्याच्यासाठी सद्गुरु भेटावे लागतात. मात्र सद्गुरु सगळ्यांना भेटतील ही गोष्ट फार कठीण आहे. त्यामुळं आत्मविषयक तत्वज्ञान वाचणं, त्याचं चिंतन करणं हे झाल्यानंतर जोपर्यंत सद्गुरु भेटत नाही तोपर्यंत अनन्य भावानी परमेश्वर भक्ती एवढा एकच पर्याय राहतो. परमेश्वर भक्तीमुळं किंवा ईश्वर भक्तीमुळं, ईश्वर स्मरणामुळं किंवा गुरु भेटेपर्यंत केलेल्या पूर्व साधनेमुळं आत्मविषयक विचार चित्तामध्ये दृढ होतात. अशा साधकाची किंवा व्यक्तीची चित्तशुद्धी व्हायला सुरुवात होते. गुरु भेटेपर्यंत या पूर्व साधनेला कोणताही पर्याय नाही, नाहीतर परमेश्वर भक्ती खेरीज केवळ तत्वज्ञानाचं वाचन करणं हे कदाचित बुद्धीमध्ये वितंड निर्माण करण्याखेरीज अन्य काही करत नाही. तो लीन होणं आणि भक्त होणं ही गरजेचीच गोष्ट राहते, नाहीतर केवळ चर्चेचं स्वरूप त्याला प्राप्त होण्याची शक्यता असते. परमेश्वराच्या कृपेनीच सद्गुरु भेट होते. सद्गुरु भेट होणं ही एक महत् भाग्याची गोष्ट समजली पाहिजे. सद्गुरूंची त्यांची भेट झाल्यानंतर परमेश्वराप्रमाणेच अनन्य चित्ताने भक्ती करावी. यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु असं शास्त्र वचन आहे. असं जेव्हा होतं तेव्हा गुरु प्रसन्न होतात आणि मोठ्या कृपाळूपणे गुरु उपदेश करतात. उपदेश करणं हे देखील परमेश्वराचं काम नाही, ती गोष्ट गुरु करतील. पण गुरु भेटेपर्यंत भक्ती आपल्या ठिकाणी टिकून राहणं याच्याकरता मात्र ईश्वरी तत्वाचा, परमेश्वराचा किंवा परमेश्वर भक्तीचा अतिशय उपयोग होतो. अशा प्रकारे गुरु भेटल्यानंतर आत्मविषयक उपदेशाचं ग्रहण सद्गुरूंकडून करावं, जे शास्त्रामध्ये वाचलेलंच होतं, पण सद्गुरु त्याचा उपदेश करतात. सद्गुरु शिष्याला सांगतात की तू देह मन बुद्धी नाहीस, देह मन बुद्धी ही तुझी साधन आहेत आणि तू देह मन बुद्धी पेक्षा वेगळा आहेस. तूच नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा म्हणजेच परमात्मा किंवा ब्रह्म स्वरूप असा तूच आहेस. हा आत्मविषयक उपदेश सद्गुरूंकडून व्हावा लागतो आणि शिष्यांनी अति तन्मयतेने त्याचं ग्रहण करावं लागतं. केवळ शास्त्र वचनाने तो अंतर्यामी ठसत नाही, स्वानुभवी गुरूंकडून आलेला उपदेश अतिशय श्रद्धापूर्वक शिष्यांनी ग्रहण करावा आणि हा उपदेश आपल्या अंतर्यामी दृढ ठेवावा, तो कदापि विसरू नये. सद्गुरु उपदेश सद्गुरु वचन हृदयी धरी तो मोक्षाचा अधिकारी असं समर्थ म्हणतात. इतका सद्गुरूंचा उपदेश हृदयाच्या ठिकाणी धरून ठेवणं याला महत्व आहे. समर्थांनी मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य असं सत्शिष्याबद्दल म्हटलेलं आहे. प्रथम परमेश्वराशी आणि मग नंतर सद्गुरूंशी अनन्य भावानी जो शरण होतो आणि सद्गुरु वचनावर दृढ विश्वास ठेवतो तो सत्शिष्य. सद्गुरु वचन काय? सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. तो परमात्माच मी आहे, सोहम आत्मा स्वानंद घन. परमात्माच मी आहे असं आपल्या स्वतःबद्दल सतत म्हणत राहावं. मी आनंद घन आत्मा परमात्माच आहे. अजन्मा तो तूची जाण जन्मरहित, मगाशी सांख्य बुद्धीमध्ये सांगितलं तसं तेच तुझं स्वरूप आहे. हेची साधूचे वचन सदृढ धरावे, साधूंचं हे वचन अतिशय सदृढ असं अंतर्यामी धरावं. सद्गुरूंचा उपदेश अति परिणामकारक असतो. पुढच्या वेळेला आपण सद्गुरूंचं लक्षण, सद्गुरूंचा उपदेश आणि सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे भगवद्गीतेचा आत्मविषयक उपदेश कसा एकत्र होतो आणि शिष्याचा देखील प्रतीतीजन्य विश्वास त्याच्यामध्येच कसा दृढ व्हायला पाहिजे. जसं सद्गुरूंकडून आत्मज्ञानाचा उपदेश करावा तसं त्यांच्या संगतीत होईल तर कर्म करण्याची युक्ती देखील शिकून घ्यावी. तसं जर झालं तर कर्मयोग वेगळा शिकावा लागत नाही. पण कर्मयोग म्हणजे काय नक्की, योग बुद्धी म्हणजे काय, सांख्य बुद्धी पाहून झाल्यानंतर ती योग बुद्धी हा भाग आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.